चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊसतोड मजुरांना घरी जाण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी आवाहन करू, ज्येष्ठ नेते शरद पवार। ऊसतोड मजुरांना घरी जाण्यासाठी 1-2 दिवसांचं लॉकडाऊन शिथिल करण्याचं आवाहन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करू, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज दिली। सिटू कामगार संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ DL कराड यांच्याशी दूरध्वनीवरून त्यांनी चर्चा केली। डॉ कराड म्हणाले, ऊसतोड मजुरांना घरी जाता यावं यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी आत्ताच चर्चा झाली। ऊसतोड कामगार राज्यातील विविध जिल्ह्यात आहेत। संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे त्यांना आपल्या घरी परत जाता येत नाही, यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनाचे हाल होत आहेत। या पार्श्वभूमीवर या साखर कारखान्यांच्या कामगारांना त्यांना त्यांच्या घरी जाता यावं यासाठी प्रयत्न करावे, असं आवाहन श्री पवार यांना केलं होतं। यावर श्री पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून 1-2 दिवसांचं लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत आवाहन केलं जाईल। ऊसतोड मजूर आपापल्या गावी गेले पाहिजेत, सुरक्षितता बाळगूनच त्यांचा प्रवास झाला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही सांगितलं।